गुरु रंधावा का हाई रेटेड गबरू ट्रैक अभी आपने एंजॉय किया, पर ये हाई रेटेड गबरूज क्या होते हैं वैसे?
रेड एफएम एमएच 935
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर एमएच 935 में महक आपके साथ है। मी तुम्हाला काय विचारलं होतं की जर का लाइफ मध्ये इंटरनेट नसेल तर लाइफ मध्ये काय काय चेंजेस होतील, तुमची लाइफ तुम्ही इंटरनेटच्या शिवाय इमॅजिन करू शकता का? याच्यावरती ना मस्त इंटरेस्टिंग आन्सर्स येत आहेत। कोण कोण काय काय म्हणतंय ऐकूयात आपण। कॉल परत एकदा फ्लॅश होतो इकडे।
तुषार बोल।
तुषार मला सांग, इंटरनेट शिवाय तुला लाईफ इमॅजिन होते का?
इंटरनेट शिवाय लाईफ इमॅजिन कशी होणार आहे ना। आता ते इंटरनेट म्हणजे आपल्याला रोजचाच पार्ट झालाय। उठलं की इंटरनेट आणि झोपलं की इंटरनेट। स्वप्न पण मला इंटरनेटचेच पडतात।
बापरे, तू किती जास्त इंटरनेट युज करतोस, किती वेळ असतोस नेट युज करण्यामध्ये?
24 तास ते चालूच असतं ना। जिओला फ्री असल्यामुळे आपण ते 24 तास नेट चालूच असतं। मेसेज वाचला म्हणजे फोन वाजला की मेसेज आला म्हणजे इंटरनेट वापरला। सो 24/7 इंटरनेटच्या मध्येच असतो।
कोंबडीच्या खुरड्यासारखं झालंय ना ते। अंड दिलं का बघा सारखं, व्हॉट्सअप उघडून बघा काही आहे का,
तेच ना। काही गर्लफ्रेंड मेसेज करते का, कोण करतंय का, असं सगळ्या सगळ्या गोष्टी बघायला लागतात।
तू सगळ्यात जास्त इंटरनेट कशासाठी वापरतोस?
मी का सगळ्यात जास्त इंटरनेट? सोशल मीडिया आणि मग काही उरला वेळ वगैरे सोशल मीडियात ना तर मग आपल्या ऑफिसचे मेल्स वगैरे चेक करायला।
अच्छा अच्छा, इंटरनेट जर का गेलं तर सगळ्यात जास्त अवघड तुझ्यासाठी काय होऊन बसेल? कुठली गोष्ट करता येणार नाही त्याच्यामुळे वांदे होतील?
इंटरनेट जर का गेलं तर जगणंच मुश्किल होऊन जाईल ना।
कुठलं काम जास्त इंटरनेट वरती तू डिपेंड राहतो त्या कामासाठी?
बऱ्याचशा गोष्टी आजकाल। साधा आपल्याला शर्ट जरी घ्यायचा असला तरी इंटरनेटची गरज पडते।
ऑनलाइन शॉपिंग
असं म्हटलं, 70% जरी आपली कामं त्या इंटरनेट वरती डिपेंडेंट झाले आहेत। सो इंटरनेट गेलं तर 70% कामं आपले ज्या रोजच्या शेड्यूलचे असतात ते विस्कळीत होतील।
इंटरनेट नसेल लाईफ मध्ये तर लाईफ इमॅजिनच होणार नाही, आणि जर का इंटरनेटच नसेल तर आयुष्यात काय काय चेंजेस होतील हेच मी तुम्हाला विचारलं होतं ना। तुमचं मत सांगायचंय मला, कॉल करा 9607007935 वर 9607007935 माझा नंबर आहे, मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा आणि तुमचं मत काय ते सांगायचं। वैसे आपके लिए पद्मावत फिल्मचं एक ब्युटिफुल सा ट्रॅक आने जा रहा है, कौन सा है उसके लिए स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बजाते रहो।